दुरावा अनवा एका छोट्या वादन मला पडली होती बुरळ नव्या फुलाच्या शोधान
क्या यार।